चीनीमंडी.com पॉडकास्ट।
15% व्याजासह ऊस थकबाकी देण्याचा साखर आयुक्तांचा आदेश। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील गंगाखेड शुगर आणि पाथरी तालुक्यातील योगेश्वरी साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी ऊस बिल थकबाकी देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत। दोन्ही कारखान्यांची मिळून 46,83,00,000 थकबाकी असून ती थकबाकी 15% व्याजासह शेतकऱ्यांना देण्याचे आदेश साखर आयुक्तालयानं काढले आहेत। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर आणि योगेश्वरी साखर कारखान्याची ऊसाची बिलं 4 महिने थकीत आहेत, त्यामुळे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कदम, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदकिले आणि सुभाष कदम यांनी पुण्यात साखर आयुक्तालयाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानुसार आंदोलन केल्यानंतर शिष्टमंडळानं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन ऊस बिल थकबाकीची परिस्थिती सांगितली। गंगाखेड शुगर या साखर कारखान्याकडून 32,01,95,000 तर योगेश्वरी शुगरकडून 14,81,50,000 रुपये थकीत आहेत, त्यामुळे कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याची साखर, मळी आणि बगॅस यांची विक्री करून त्यातून FRP ची रक्कम वसूल करावी असे आदेश साखर आयुक्तालयानं दिले आहेत। ऊस नियंत्रण कायद्यानुसार थकीत रकमेवर थकबाकीच्या काळातील 15% व्याज शेतकऱ्यांना द्यावं असंही साखर आयुक्तांनी आदेशात म्हटलं आहे, त्यामुळे आता थकबाकी असलेल्या ऊस उत्पादकांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। दोन्ही कारखान्यांकडून ऊसाची थकीत FRP ची रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यात गंगाखेड येथे बैठक घेतली होती। त्याच बैठकीत थकीत FRP प्रकरणी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। सुदैवानं साखर आयुक्तांनी देखील त्याची गंभीर दखल घेतल्यानं थकबाकीचा प्रश्न मार्गी लागला।